श्वासे विश्व अनंत कल्पुनी तया व्यापून जी पोषिते जी भक्तांकित मंगला वरवरा वाग देवता सुसर्वदा वंदु विंध्य निवासिनी भगवती प्रारंभिता सर्वदा प्रारंभिता सर्वदा। आरती म्हणजे भगवंतावरील प्रेम, आरती म्हणजे समर्पण। माणूस जेव्हा सगुण भक्तीकडे वळला तेव्हा देवदेवता यक्षगंधर्व ही कल्पना रूढ झाली। सगुण आणि निर्गुण अशा दोन्ही स्वरूपात आपण सृष्टी निर्मात्याचे गुणगान गातो, त्यालाच आरती म्हणतात। आपण जे उत्सव सण साजरे करतो ते सुद्धा सगुण भक्तीतूनच। देवदेवतांची पूजा करून त्यांना शरण जायचं आणि त्यांच्याकडे आपल्या कल्याणाची, सुखरूपतेची व उद्धाराची याचना करायची, याकरिता आरती हा सोपा मार्ग आहे। आरतीमुळे देवधर्माचा जागर होतो, पवित्रतेची जाणीव होते, देवधर्माप्रती ओढ तयार होते। या नश्वर जगात कार्यरत राहताना वेगाची गरज आहे। दगदगीच्या धावपळीच्या जीवनात आपल्या मनाला शांततेची, सकारात्मक ऊर्जेची अत्यंत आवश्यकता आहे। मन हे आपल्या शरीरापेक्षा अधिक आपल्याजवळ असते। शोक, चिंता, भय, मोह यांनी मनाची प्रकृती बिघडते, त्यामुळे आपण आपला आनंद गमावून बसतो। नकारात्मक ऊर्जा ही शरीरातून प्रवेश करून मनावर ताबा मिळविते व दगदग, चिडचिड, अशांती सुरुवात होते। वेळ व विश्वास याचा अभाव असल्यामुळे आपणास त्याचा उपाय सापडत नाही। या सर्व बाबींचा विचार करून विंझाई देवीचे भक्त, अनेकांचे आध्यात्मिक गुरु, परमपूज्य दादा प्रधान यांनी 1975 साली देवीच्या भक्तांकरिता स्वतः लिहिलेल्या आरत्यांचा विंझाई आरती संग्रह प्रकाशित केला व भक्तांना त्याचा पुरेपूर लाभ झाला। परमपूज्य दादांच्या स्वर्गवासानंतर लोकाग्रहस्थ तब्बल 25 वर्षांनी सर्व भक्तांनी मिळून विंझाई आरती संग्रहाची दुसरी आवृत्ती सन 2001 पुन्हा प्रकाशित केली। त्यानंतर हा आरती संग्रह ठाण्यातील चैत्र नवरात्र उत्सव, शारदीय नवरात्र उत्सवात मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाला। विंझाई देवीच्या या आरत्यांचा सकारात्मक ऊर्जेचा वापर घरोघरी व्हावा असे असले तरी वेळेअभावी हे प्रत्येकास शक्य नाही, याचा सारासार विचार करून कैलासवासी दादा प्रधान यांचे सुपुत्र श्री गजानन प्रधान यांनी या आरत्यांची ही ध्वनिफीत करून घेतली आहे, जेणेकरून सर्व भक्तांच्या घरात सतत सकारात्मक ऊर्जेचा स्रोत कायम राहील। या आरत्या म्हणजे परमपूज्य दादांच्या अस्तित्वाची जाणीव कायम असणे। या आरत्यांमध्ये असलेली देवीची दिव्य शक्ती आपल्याला आत्मविश्वास, आत्मज्ञान, गुरुकृपा व भगवतकृपा प्रदान करील। जगदंबेच्या या आरत्यांमधील प्रत्येक शब्द म्हणजे सद्विचारांची प्रेरणा आहे। देवीचा उपासक जेव्हा प्रत्येक आरतीमध्ये सद्विचार व सत्सद्विवेक यासाठी देवीची प्रार्थना करतो, तेव्हा साहजिकच त्यांच्या अंतकरणात सद्विचार, सद्भावना प्रतिष्ठित होऊ लागतात। भावगर्भ अशा चाली असणाऱ्या या आरत्या म्हणताना किंवा ऐकताना प्रासादिक व भारावलेल्या वातावरणाची निर्मिती होते व जगदंबेच्या देवारात नव्हे तर गाभाऱ्यात गेल्याचा आनंद मिळतो। तुम्ही श्रद्धा ठेवा, तुमच्या आरतीला नक्की प्रतिसाद मिळेल। आपल्या शक्तीचा विनियोग करून ईश्वराजवळ अधिक बळ मागणं म्हणजे आरती होय। चला तर विघ्नहर्त्याचे स्तवन करून आदिमाया अंबेच्या आरतीच्या शक्तीच्या सहवासात जीवनाचा सकारात्मक आनंद घेऊया।
जय जय जी गणराज, स्वामी विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन, धन्य तुम्हारो दर्शन, मेरा मन रमता। ओम जय जय जी गणराज, स्वामी विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन, धन्य तुम्हारो दर्शन, मेरा मन रमता। ओम जय जय जी गणराज।
बाजे सुत गौरी हर को। ओम जय जय जी गणरा,
ओम जय जय जी गणरा, स्वामी विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन, धन्य तुम्हारो दर्शन, मेरा मन रमता।
साई सुरवर को,
स्वामी साई सुरवर को,
महिमा कहे न जाए, महिमा कहे न जाए, लागत हूँ पद को। ओम जय जय जी गणरा,
स्वामी विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन, धन्य तुम्हारो दर्शन, मेरा मन रमता। ओम जय जय जी गणरा।
कोटि सूरज प्रकाश छवि तेरी,
स्वामी ऐसी छवि तेरी,
गंड स्थल मद मस्तक, गंड स्थल मद मस्तक, झूले शशि हारी। ओम जय जय जी गणरा,
स्वामी विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन, धन्य तुम्हारो दर्शन, मेरा मन रमता। ओम जय जय जी गणरा।
भाव भगत से कोई शरणागत आवे,
स्वामी शरणागत आवे,
संतति संपत्ति सब ही, संतति संपत्ति सब ही भरपूर पावे। ओम जय जय जी गणरा,
स्वामी विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन, धन्य तुम्हारो दर्शन, मेरा मन रमता। ओम जय जय जी गणरा।
ऐसी तुम
स्वामी मोको अति भावे,
गोसावी नंदन, गोसावी नंदन, निशिदिन गुण गावे। ओम जय जय जी गणरा,
ओम जय जय जी गणरा, स्वामी विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन,